ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ एका च मे तिस्रश्च मे पञ्च च मे सप्त च मे नव च म एकादश च मे त्रयोदश च मे पञ्चदश च मे सप्तदश च मे नवदश च म एकविगंशतिश्च मे त्रयोविगंशतिश्च मे पञ्चविगंशतिश्च मे सप्तविगंशतिश्च मे नवविगंशतिश्च म एकत्रिगंशच्च मे त्रयस्त्रिगंशच्च मे चतस्रष्टमेऽष्टौ च मे द्वादश च मे षोडश च मे विगंशतिश्च मे चतुर्विगंशतिश्च मेऽष्टाविगंशतिश्च मे द्वात्रिगंशच्च मे षट्त्रिगंशच्च मे चत्वारिगंशच्च मे चतुश्चत्वारिगंशश्च मेऽष्टाचत्वारिगंशच्च मे वाजश्च प्रसवश्चापि जश्च क्रतुश्च सुवश्च मूर्धा च व्यश्नियश्चान्त्यायनश्चान्त्यश्च भुवनश्च भुवनश्चाधिपतिश्च। ॐमिडादेवहूर्मनुर्यज्ञनीर्बृहस्पतिरुक्तामदानिषगंसिषद्विश्वे देवासूक्तवाचः पृथिवीमातर्मामाहिगंसीर्मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमतीम् देवेभ्यो वाचमुद्यासगं शुश्रूषेण्याम् मनुष्येभ्यस्तम् मा देवा अवन्तु शोभायै पितरोऽनुमदन्तु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः।
श्रीराम। अच्छा मनोगत सद्भक्त डॉक्टर प्रिया धर्माधिकारी या व्यक्त करणार आहे। 1988 सालापासून ती केंद्रात यायला लागली आणि 89 साली परमपूजनीय स्वामी माधवनाथांचा अनुग्रह तिला लाभला। ती आयुर्वेदिक डॉक्टर आहे, बीएएमएस आणि एमडी इन आयुर्वेद। तसंच तिने संस्कृतमध्ये एमए केलेलं आहे आणि सध्या ती आयुर्वेदाची प्रॅक्टिस करते। तसंच एमडी आयुर्वेदामध्ये तिला सुवर्णपदक मिळालेलं आहे। आपण तिचं मनोगत आता ऐकूया।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। भवारण्य प्रविष्टस्य दिङ्मोहभ्रांत चेतसः येन संदर्शितः पंथो तस्मै श्री गुरवे नमः। संसार रूपी अरण्यात प्रवेश केलेल्या आणि कुठे जायचं ते न कळून भ्रमित चित्त झालेल्या जीवाला आत्मदर्शनाचा अवीट शांतीचा निरतिशय आनंदाचा जे मार्ग दाखवतात त्या सद्गुरूंना नमन असो असं गुरुगीतेमध्ये सद्गुरू स्तवन केलेलं आहे। सद्गुरू म्हणजे काय, संसार हा अरण्यासारखा कसा आहे हे कळण्याच्या कितीतरी आधी वयाच्या 15व्या वर्षी परमपूजनीय स्वामी माधवनाथांच्या भेटीचा परममंगल योग आला। असं वाटतं की त्याच्या पूर्वीची सर्व वर्ष ही जणू काही स्वामीजींच्या भेटीची पूर्वतयारीच होती। एक मध्यमवर्गीय धार्मिक आणि साध असं आमचं कुटुंब होतं। आई दत्तभक्त, दत्ताची आरती चालू असताना तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहताना आम्ही नेहमी पाहायचो। साधारण 9-10 वर्षांची असताना आम्ही महर्षी महेश योगी यांचं ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन शिकलो। आणि रोज सकाळी किंवा संध्याकाळी 10 मिनिटं ध्यानाला बसायचंही मी प्रयत्न करायचे. फार अवघड वाटायचं तेव्हा 10 मिनिटं ध्यानाला बसणं. त्यात एकदा एका दिवशीच्या राशी भविष्यात आलं होतं की आज तुमच्या राशीला साक्षात्कार होणार आहे. त्या दिवशी मी 20 मिनिटं फार मन लावून ध्यानाला बसले आणि खूप वाट पाहिली, आता साक्षात्कार होईल, मग साक्षात्कार होईल, पण काही झालं नाही. तेव्हा ध्यानाचा हा प्रयत्नही तिथेच संपला. पण 2-3 वर्षांनी आम्ही सर्वजण पाँडिचेरीला अरविंदाश्रमात आणि विवेकानंद स्मारकामध्ये कन्याकुमारीला गेलो होतो. तेव्हा स्वामी विवेकानंदांचं वाङ्मय आणि योगी अरविंदांचं वाङ्मय वाचनात आलं आणि सद्गुरु भेटीची एक अनामिक, अनाकलनीय अशी ओढ मनामध्ये जागृत झाली. मला आठवतंय त्यावेळी मी गीताधर्म मंडळात एकटीच प्रवचनांना जात असे. मी 9वीत होते तेव्हा मी एका आजोबांकडे इंग्रजी चांगलं व्हावं म्हणून शिकायला जायचे. ते स्वतः 4 वाजता उठून रोज 1.5 तास ध्यानाला बसत असत आणि एक छोटीशी देवखोली सुद्धा त्यांच्याकडे होती. मी त्यांच्याकडे हट्ट धरला की मला तुमच्या गुरूंकडे घेऊन चला. त्यांचे गुरु अतिशय वयस्कर 90 घरातले होते. ते मला त्यांच्या गुरूंकडे घेऊन गेले आणि थोडा वेळ बाहेर जाऊन आले. जाता जाता मला म्हणाले, त्यांना फार प्रश्न विचारून त्रास देऊ नकोस हं. मी त्या सत्पुरुषांना पहिलाच प्रश्न विचारला, काय हो तुम्ही मुक्त झाला आहात का? ते खरोखरच थोर होते. माझ्या या वेड्यासारख्या प्रश्नालाही त्यांनी अतिशय शांतपणे आणि प्रेमाने, मी अजून मुक्त झालेलो नाही असं उत्तर दिलं आणि मला जप करायला सांगितला. त्याच वर्षी मोठ्या भाग्याने आदरणीय संत भीमलाजी ठकार यांच्या युवा शिबिराला महाबळेश्वरला जाण्याची संधी मिळाली. युवा शिबिराची वयोमर्यादा होती 18 ते 24 आणि मी होते 14 वर्षांची. पण तरी देखील त्यांच्या अतिशय तेजस्वी व्यक्तिमत्वानी आणि ओजस्वी वाणीने मी प्रभावित झाले. पण माझा शोध काही तिथे संपला नाही. माझी ही सद्गुरु शोधाची धडपड बघून माझी आजी, बाबांची आई मला एकदा म्हणाली की तू इतके ठिकाणी जात असतेस तर एकदा माझ्या गुरूंकडेही चल. ती परमपूजनीय स्वामी माधवनाथांची अनुग्रहित होती आणि सत्यसाई निलयमध्ये ती नियमित प्रवचनांना येत असे. अशा प्रकारे साधारण 87 किंवा 88 साली 10वीत असताना आजीबरोबर आणि सद्भक्त अंजली पुरंदरे हिच्याबरोबर मी प्रथम स्वामीजींकडे आले आणि जणू काही सर्व शोध संपला. मला माझे सद्गुरू भेटले होते. स्वामीजींची पहिली भेट आपल्या सगळ्यांच्याच अंतःकरणावर अक्षरशः कोरली गेली. त्यावेळी दुपारी स्वामीजी ज्ञानेश्वरीच्या काही ओव्या माया अपार्टमेंटमध्ये येऊन लिहित असत. त्या लिहून झाल्यावर मी नमस्कार केला. स्वामी मला म्हणाले, इथे येत जा, इथे बघ तुझ्यासारखी लहान मुलं मुली ध्यानाला बसतात. या मुली बघ ध्यानामध्ये कशा रंगून गेल्या आहेत. त्यातल्या काही मुलींच्या माना हलत होत्या, हात वर गेले होते. मी स्वामीजींना विचारलं की यांचं शरीर हलतंय, मग यांचं मन स्थिर आहे हे कसं समजायचं. स्वामी हसून म्हणाले, झोप लागल्यावर आपण हात हलवतो, कुशीवर वळतो, हे जसं आपल्याला कळत नाही तसंच ध्यानाच्या अवस्थेमध्ये मन स्थिर असतं, शरीराच्या हालचालींचा ध्यानामध्ये अडथळा येत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी 5:30 वाजताच मी केंद्रामध्ये हजर झाले. त्यावेळेला 1.5 तास ध्यान असायचं, 6 ते 7:30. ध्यान झाल्यानंतर नमस्कार केल्यावर स्वामींनी विचारलं, काय बसलीस का ध्यानाला? मी म्हटलं, मला काही बसता आलं नाही, खूप चुळबुळ झाली. स्वामी पटकन म्हणाले, सिनेमाला कशी बसतेस? 3 तास मांडीनं हलवता. स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाचं आकर्षणच असं होतं की केंद्रात नियमित येणं सुरू झालं. 11वीत असताना मी स्वामीजींना विचारलं, मला अनुग्रह मिळेल का? आणि स्वामीजींनीही मोठ्या कृपाळूपणे, पात्रापात्रता न पाहता मला आपलं म्हटलं. तो दिवस वसुबारसेचा होता. बाहेर सवत्स धेनूची पूजा सुरू होती आणि आत माया अपार्टमेंट्समध्ये स्वामीजी या बालिकेवर कृपा प्रेमाचा वर्षाव करत होते. मी सारखी केंद्रात जाते म्हणजे नक्की कुठे जाते, कोणाकडे जाते हे बघायला आई केंद्रात यायला लागली. मला आठवतंय ते गुरुपूजेचे दिवस होते. कद घातलेली, तेजस्वी, कृपा प्रेमाची जणू ओतीव मूर्ती असणारी स्वामीजी पूजा स्वीकारत होते. पूजा संपायच्या वेळेला मी आईला घेऊन स्वामीजींकडे गेले. मी अभ्यास करत नाही, सारखी केंद्रात जाते अशी काहीशी तक्रार करण्याचंही आईच्या मनात होतं बहुतेक. परंतु स्वामीजींना पाहिल्यावर ती जणू काही सर्व विसरली. तिच्या डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या. औदुंबर वृक्षाखाली बसलेले साक्षात दत्तगुरूच जणू तिच्यासमोर साकारले होते. स्वामीजींनी मात्र भरपूर अभ्यास करून उत्तम मार्क्स मिळवायचे बर का अशी प्रेमळ कानउघडणी केलेली मला तेव्हा आठवते. हळूहळू आमचं सगळं कुटुंब स्वामीमय झालं. सर्वांचे अनुग्रह झाले. आई, बाबा, शिल्पा, सुजीत, मुग्धा सर्वांच्या अनुग्रहाच्या वेळेला मी तिथे असायची. जागा असली तर आत, नाहीतर बाहेर. मग अनुग्रह झाला की स्वामी मला आत बोलवून घ्यायचे आणि ध्यानाला बसलेल्या त्या व्यक्तीकडे बोट दाखवत म्हणायचे, बघ कशी रंगून गेली आहे. आणि मग विनोदानी म्हणायचे, मी काय जगज्जेता सिकंदर आहे, कुटुंबच्या कुटुंब पादाक्रांत करत चाललेलो आहे. खरोखरच कृपा प्रेमाच्या अशा वर्षावामध्ये चिंब भिजल्यावर कोणी कोरडं राहू शकत नाही. जो जाई एक वार तो विसरे घरदार असंच होऊन जातं. स्वामीजींबरोबर पावस, बारामती, आळंदी अशा आनंदयात्रांना जाण्याचीही मला संधी मिळाली. खूप आठवणी आहेत. बारामती आनंदयात्रेची एक आठवण आठवते. बारामती आनंदयात्रेचा कार्यक्रम संपला आणि स्वामीजी सगळ्या बसेसना, गाड्यांना निरोप देण्यासाठी म्हणून खाली फिरत होते. आमच्याही गाडीजवळ आले. गाडीजवळ आल्यानंतर मी स्वामीजींना पटकन म्हटलं, स्वामीजी तुम्ही 2 मिनिटं गाडीत बसता का आमच्या? हो तर म्हणले आणि पटकन ड्रायव्हरच्या सीटवर जाऊन बसले. स्टिअरिंग व्हीलवर हात ठेवून मजेने इकडे तिकडे पाहत असतानाच दुसऱ्या बाजूनी सरलातही त्यांच्या शेजारी येऊन बसल्या. स्वामी त्यांना म्हणतात, अरे तूही आलीस. जसे पटकन चढले गाडीत तसे उतरलेही. ड्रायव्हरच्या पाठीवर हात ठेवून म्हणाले, सावकाश चालव. बारामतीहून परत येताना एक मोठा टेम्पो त्याची बाजू सोडून मोठ्या वेगाने आमच्या गाडीच्या दिशेने आला आणि गाडीपासून अक्षरशः काही इंचावर करकचून ब्रेक दाबून थांबला. फार मोठा अपघात होता होता वाचला होता. स्वामीजींना जेव्हा मी हे नंतर सांगितलं तेव्हा स्वामीजी फक्त म्हणाले, भाविकांची चिंता वाहे भगवंत. 12वीनंतर मी आयुर्वेदाला ऍडमिशन घेतली. स्वामीजी मला मजेनी म्हणाले, बीए बीकॉम सारखा लहान कोर्स आपल्याला नको, कारण तो 3 वर्षातच पूर्ण होतो आणि मग लगेचच मुलींच्या घरात त्यांच्या लग्नाची बोलणी सुरू होतात. तू आपला हा मोठा 5.5 वर्षांचा कोर्स घे. बीएमएसच्या पहिल्या वर्षामध्ये मी युनिव्हर्सिटीमध्ये 5ही कॉलेजेसमध्ये 1ल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. स्वामीजींना जेव्हा मी पेढे घेऊन गेले तेव्हा स्वामी अतिशय आनंदाने म्हणाले, हा या अशा मुलामुलींसाठी आपण ही केंद्र सुरू केली आहे. मला म्हणाले, अभ्यास असाच कर पण त्याचबरोबर ध्यानही कर. या यशामागे नक्कीच कष्ट आहेत. कुठलीही विद्या किंवा कला ही कष्टसाध्य असते पण अध्यात्मविद्या ही सर्व विद्यांमध्ये श्रेष्ठ सांगितलेली आहे. सारं जीवन जरी यशस्वी झालं तरी जर त्याला परमार्थाची जोड नसेल तर आयुष्याच्या शेवटी निराशा मनुष्याला ग्रासून टाकते. अशी होती स्वामीजींची विलक्षण प्रबोधन शक्ती. तैसी दुर्लभजे सद्बुद्धी जिये परमात्माची अवधी, जैसा गंगेसी उदधी निरंतर, अशी सद्बुद्धी आपल्याला प्राप्त व्हावी ही त्यांची इच्छा होती. स्वामीजी आम्हा मुलामुलींशी नेहमी थट्टा विनोद करून, हास्यविनोद करून बोलायचे आणि आम्हाला हसवायचे. त्यावेळी मी गाडी शिकत होते, कार शिकायला सुरुवात केली होती. स्वामीजींना जेव्हा हे कळलं तेव्हा मी कुठेही दिसले जिन्यामध्ये वगैरे की स्वामी लगेच म्हणायचे, दोन्ही बाजूंनी पोलीस उभे करा, आपली वाहनं सावकाश हाका, आता ही गाडी चालवायला शिकते बर का. मला आठवत आहे की स्वामीजींचं आणि ज्ञानेश्वरीचं एक वेगळंच विलक्षण असं नातं होतं. पण आम्हाला मात्र ज्ञानेश्वरी ही स्वामींची ज्ञानेश्वरी किंवा स्वामींचे ज्ञानोबा असं वाटायचं. मला स्वामीजी एकदा म्हणाले, ज्ञानेश्वरी तू आहेस बरं का. मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत असतानाच मला म्हणाले, आण ज्ञानेश्वरी, 12वा अध्याय काढ आणि ह्या ओव्या वाज. आता असो हे किरीटी, पै प्रियाची या गोष्टी, दुणा ठाव उठी आवडी गा, म्हणोनी गा पंडुसुता, तूची प्रियो आणि तूची श्रोता, वरी प्रियाची वार्ता प्रसंगे आली. आणि हसले. आता ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना इतका आनंद मिळतोय, ओवी ओवीतून ज्ञानोबाजणू आपल्याशी संवाद साधतायत असं वाटतं. ग्रंथ नव्हे कादंबरी हा मनोरंजनाची असा अनुभव येतोय. आणि खरोखरच आपलं सबळ पुण्य म्हणून स्वामी माधवनाथ आणि आता स्वामी मकरंदनाथ यांच्यासारख्या अंतरंग महात्म्यांच्या मुखातून श्रवण करण्याची आपल्याला संधी मिळतीये. आणि आता ज्ञानोबा आणि ज्ञानेश्वरी असं म्हटल्यावर मनामध्ये काही वेगळेच भावतरंग निर्माण होतात. स्वामीजींना पॅरालिसिसचा अटॅक आल्यावर दर्शन भेटीगाठी बंद होत्या. काही दिवसांनी स्वामीजींनी सगळ्यांना माया अपार्टमेंट्समध्ये बोलवून घेतलं. हा महात्मा म्हणाला की मला देखील तुम्हाला भेटावंसं पहावंसं वाटतं. खूप दिवसांनी स्वामीजी दिसले होते. सर्वांचेच भाव अनावर झाले होते. डोळ्यात अश्रू होते. स्वामीजींना नमस्कार केल्यावर डोक्यावरून अतिशय प्रेमाने हात फिरवत म्हणाले, कई हे बिरडे फिटेल, कई तो स्वामी भेटेल. असं झालं होतं ना तुला? माऊलीहून मायाळ प्रेमाचा कल्लोळ तो हाच. यानंतर स्वामीजींचं केंद्रात येणं नियमित सुरू झालं. मला आठवतं एकदा एका केंद्रामध्ये शेवटी स्वामीजींना दम लागला. श्वास घ्यायला त्रास व्हायला सुरुवात झाली. सर्वांनी स्वामीजींना विनंती केली की आपण घरात जाऊन विश्रांती घ्यावी, पण त्यांना ते मान्य नव्हतं. केंद्र संपण्यासाठी थोडा अवधी होता म्हणून सद्भक्त मिलिंददादांनी मला एक अभंग म्हणायला सांगितला. माझे मनोरथ पूर्ण करी देवा केशवा माधवा नारायणा. हा अभंग मी म्हणत असतानाच स्वामीजींना भरून आलं. त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. ते केंद्र संपलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामीजींचा घरी फोन आला. स्वामी म्हणाले, आईबाबांना काळजी वाटत असेल ना, त्यांना सांग की मी आता ठीक आहे. शिष्य आपली काळजी करतील म्हणून स्वतःच त्यांची काळजी करणारी प्रेमाची ही जात काही औरच. नंतर स्वामीजी मला जेव्हा भेटले तेव्हा मी त्यांना सहजच विचारलं, स्वामीजी तुम्हाला का रडू आलं? तेव्हा स्वामी म्हणाले की माझे सर्व मनोरथ भगवंतांनी पूर्ण केले या भावानी मला अश्रू आले. म्हणजेच ते अश्रू होते धन्यतेचे, कृतार्थतेचे. स्वामीजींविषयी केंद्राविषयी मनोगत मातोश्री सरलातेंच्या आठवणीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. या माऊलींनी आम्हा मुलींवर केवळ प्रेम आणि प्रेमच केलं. मला आठवतंय की स्वामी मला कधी कधी चिडवायचे, म्हणायचे तुझ्या आजची शिरापुरी खायला मी तुझ्या घरी येणार आहे. तेव्हा लगेच सरलाताई माझी बाजू घेऊन म्हणायच्या, अहो ती मेडिकलचा अभ्यास करते, तिला घरात रवा साखरेचे डबे कुठे असतात हे तरी माहीत असेल का? असा प्रेमळ मिश्किल संवाद चालायचा. नंतर स्वामीजी माझ्या घरी जेवायला आले, पण ते स्वामी मकरंदनाथांच्या रूपात. असं वाटलं की मोठ्या स्वामींनीच त्यांचं वचन पूर्ण केलंय. 1995 साल जसं उजाडलं तसं स्वामीजी माझ्या लग्नाची घाई करायला लागले. म्हणत, तुझं लग्न ठरवल्याशिवाय मी जाणार नाही. मी त्यांना म्हणायचे, लग्नाचा काय संबंध, आम्हाला तुम्ही खूप खूप वर्ष हवे आहात. स्वामींना भगिनी वर्गाविषयी विशेष करुणा वाटायची. ते म्हणायचे की लग्न झालं की स्त्रीचा परमार्थ होणं अवघड. मी त्यांना विचारलं, तुम्ही असं म्हणता आणि मला लग्न करायला कसं सांगता? तेव्हा स्वामी मला मोठ्या प्रेमाने म्हणाले, तुला दोन अवघड गोष्टींमधली एक गोष्ट निवडायची आहे. मी त्यांना म्हटलं की तुम्ही सांगाल तसं मी करीन, परंतु माझा परमार्थ संपता कामा नये. तेव्हा या सद्गुरू माऊलीने माझा हात हातात घेऊन मला म्हटलं, मी तुला सांगतो तुझा परमार्थ संपणार नाही. आणि खरोखरच त्यांनी मला केंद्रातलं असं प्रेमळ कुटुंब दिलं की माझ्या साधनेत श्रवणात मोठा खंड पडला नाही. 15 जुलै 1996 स्वामीजींनी माझं आणि अद्वैतचं लग्न ठरवलं. स्वामीजींनी आम्हाला दोघांना नमस्काराला बोलवलं. स्वामी अद्वैतला म्हणाले, हां हे आले केंद्राचे जावई बापू. नंतर अद्वैत मला म्हणाला, मी केंद्राचा जावई बापू का, तू केंद्राची सून का नाहीस? स्वामी नंतर आमच्याशी खूप बोलले, म्हणाले, संसार गौण आहे, परमार्थ महत्वाचा, तुम्ही दोघंही संसार आणि परमार्थ उत्तमच कराल. 1996 गुरुपौर्णिमेला हा प्रेमाचा महासागर गुरुचरणी विलीन झाला. आणि चुकलिया माये बाळ हुरु हुरु पाहे असं सर्वांचं होऊन गेलं. पण स्वामी मकरंदनाथांनी आमच्यावर मायेची पाखर घातली. स्वामी मकरंदनाथांचा आश्वासक आधार प्रेम आणि कृपाछाया आम्हाला सततच लाभलेली आहे. अगदी लग्न ठरल्यावर पहिल्यांदा आम्ही अद्वैतकडे गेलो तेव्हा देखील स्वामीजी त्या ठिकाणी उपस्थित होते. जे हिताहित देखती हानी कणवा घेपती पुसोनी शिणू हरती देती सुख, ही ओवी स्वामीजींच्या रूपाने आपल्यासमोर साकारली असं वाटतं. आणि म्हणूनच मोठ्या स्वामींच्या वेळी होतं तसंच वातावरण, तोच प्रेमाचा निखळ प्रेमाचा बाजार, आनंदाची देवघेव, असं वातावरण आजही आपल्या केंद्रामध्ये कायम आहे. स्वामीजींची ज्ञानेश्वरी प्रवचनं आणि सत्संगातली प्रश्नांची उत्तरं मला अतिशय प्रेरणादायी आणि अंतर्मुख करणारी अशी वाटतात. आणि हे आताच नाही तर मी मोठ्या स्वामींकडे यायला लागले ना तेव्हापासून प्रकर्षाने जाणवतं. त्या काळी मी दैनंदिनी लिहित असे आणि त्या दैनंदिनीत केंद्रात काय रोज व्हायचं, स्वामी काय बोलायचे हे लिहिलेलं आहे. आता मनोगताच्या निमित्ताने ही दैनंदिनी चाळत असताना मला असे अनेक उल्लेख सापडले. त्यामध्ये 28 फेब्रुवारी 1991 उल्लेख आहे. त्यात मी लिहिलंय, काल युवा केंद्राच्या बैठकीत मकरंद दादा वझे म्हणाले, प्रत्येक कृती करताना अंतर्मुखता कशी येईल याचा विचार करावा. अगदी गाडी चालवताना मध्येच कुणीतरी आलं तर या प्रसंगातही अनुसंधान कसं ठेवता येईल याचा विचार करावा. स्वामीजींच्या या बोलण्याने प्रभावित होऊन मी त्या पानावर लिहिलंय, किती उच्च विचार आहेत हे, आपणही असा प्रयत्न करायला हवा. स्वामी मकरंदनाथ एकदा मला आणि अद्वैतला म्हटले होते की लाकडाचा उणका प्रवाहात जसा वाहत जातो तसा संसार हा होत असतो, पण परमार्थ मात्र करावा लागतो. स्वामीजी आणि मातोश्री मधुराताई हे आपल्याला प्रपंचरूप परमार्थ आपल्यासमोर करून दाखवत आहेत, त्याचं प्रत्यक्ष उदाहरण आपल्यासमोर ठेवत आहेत. आणि त्यांची काय इच्छा आहे बरं, आपल्या सर्वांना आत्मदर्शन, आपलाच आतला आनंद, आपलीच अखंडित प्रसन्नता प्राप्त व्हावी हीच त्यांची इच्छा आहे. आता त्यासाठी जो अभ्यास आपण करायला हवा, जी सावधानता असायला हवी, त्या अभ्यासात अधिकाधिक तातडी यावी असं वाटतं. सर्व माझा काळ तुझी या चिंतने काया वाचा मने इच्छित असे, तरी देखील माझे प्रयत्न कितीतरी अपुरे आहेत. मीरा म्हणते तसं, सोच सोच पग धरू जतन से बार बार डिग जाय, ऊंचा नीचा महल पिया का महासे चढान जाय. हेच खरं. मोठे स्वामी एकदा मला म्हणले होते की तुझ्या जीवनाचं एक सर्वांग सुंदर फूल कर आणि ते स्वामी चरणांवर अर्पण कर, भगवत चरणांवर अर्पण कर. त्याला म्हणाव, कुठल्याही अंगाने मला घे, हे जीवनपुष्प परिपूर्णच आहे. स्वामीजी, जीवनाचा मध्य तर उलटून गेला, आजही हे जीवनपुष्प परिपूर्ण नाही. हे अनाघ्रात सुवासिक सुकोमल नसेलही स्वामी हे निर्माल्य आहे, परंतु हे तुमच्या चरणांवर अर्पण आहे. पत्र पुष्प फल तोय जसं स्वीकारता विदुराने दिलेलं केळ्याचं साल देखील श्रीकृष्णाने जसं भाव बघून स्वीकारलं तसं तुमच्या पायी पडलेलं हे निर्माल्यही स्वीकारा. तुम्ही तर माझे भाव जाणताच स्वामी, तुम्हीच माझी विठाई माऊली, तुम्हीच माझी कृपेची सावली, प्रेमाचा कल्लोळ जीवींचा विसावा. स्वामीजी, तुम्हीच या तहानलेल्या जीवाचा प्रेमपान्हा, या वत्साची धेनू माझे कृपावंत मायबाप करुणासागर. माझ्यावर कृपेचा असा वर्षाव करा की जेणेकरून हृदय शुद्ध निर्मळ होवो, मानस मंदिर सद्गुणांनी मंडित होवो आणि या मानस मंदिरातून चित्तातून प्रपंच ओसरून जावो. तुमच्या श्रीचरणांची माझ्या हृदयामध्ये अखंड कायमची प्रतिष्ठापना हो, ही स्वामीजींच्या चरणी प्रार्थना. हरी ओम तत्सत.
श्रीराम. सर्वसाधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं. तसंच आपले मोबाईल फोन्स आपण बंद अथवा सायलेंट मोडवर आहेत ना, हे कृपया बघून घ्यावं.
हे जीवन पुष्प पूर्ण फुललेलंच आहे. हे जीवन पुष्प निर्माल्य झालेलं नाहीये. ज्याच्या अंतरी सद्गुरूंचा बोध आहे त्याचं जीवनपुष्प हे पूर्णच आहे. आपण पूर्णच आहोत, आपण अपूर्ण कधीही नव्हतो. आणि अपूर्णता आपल्याला कधीही स्पर्श करू शकणार नाही. सद्गुरूंचा उपदेश पूर्ण आहे, परमात्मा पूर्ण आहे. तो उपदेश ग्रहण करणारा आतला जीव मुळातच पूर्ण आहे. या सृष्टीमध्येच अपूर्णता नाहीये. ही सगळी सृष्टी पूर्ण आहे. अगदी एक झाडाचं पान देखील पूर्ण आहे. कोणतंही फळ पूर्ण आहे. आणि गुरुकृपांकित जो आहे त्याला पूर्णतेचा बोध सद्गुरूंनी दिलेलाच आहे. ज्याला तो बोध मिळाला नाही तो देखील पूर्ण आहे, फक्त त्याला माहीत नाहीये, त्याला तसं कोणी सांगितलं नाहीये आणि त्याला आत्मभ्रांतीने ग्रासलेला आहे. पण प्रिया तू पूर्ण आहेस. आणि या पूर्णतेतून देहाची पूर्णता जरी काढली तरी देखील पूर्ण शिल्लक राहतं. आणि या पूर्णतेबरोबर देह असताना देखील पूर्णताच असते. आपल्या शरीरातली पेशी देखील पूर्ण आहे, तर तिला सगळं ज्ञान आहे. वयाच्या 15व्या वर्षी स्वामीजींकडे प्रिया तू आलीस आणि त्याच्या आधीपासून मुमुक्षा ज्याला म्हणतात ही भाग्यानी प्राप्त झाली. मला असं वाटतं की इतक्या लहान वयात ज्याला मुमुक्षा लाभलेली आहे आणि त्याच्यानंतरही 2-5 वर्षात ज्यांना सद्गुरू लाभ झालेला आहे त्यांनी अज्ञानाचं आवरण दूर करणं एवढंच करायचं आहे. स्वामीजींचं म्हणजे स्वामीजींच्या सगुण मूर्तीचं प्रेम हे मोठ्या भाग्याने मिळालं आणि त्याचं तू चीजही केलंस हे मला माहीत आहे. सद्गुरूंचा देहानी संपर्क येणं हे देहाचं विशेष भाग्य आहे. म्हणजे त्यांची संगत लाभणं हे देहाचं विशेष भाग्य आहे. आणि त्यांचा उपदेश हे देहाच्या भाग्यापेक्षा अधिक भाग्य आहे. कारण देहाचं भाग्य त्यांच्या देहाच्या जाण्याने किंवा आपल्या देहाच्या जाण्याने संपतं. पण त्यांच्या अविनाशी स्वरूपाशी एकरूपता त्यांनी तर आपल्या ठिकाणी सुरुवातीलाच पाहिलेली आहे, उपदेश करतानाच पाहिलेली आहे. आणि असे अनेक भाग्याचे प्रसंग तुझ्या जीवनामध्ये आलेले आहेत की जेव्हा तू ध्यानामध्ये डोलत असशील तेव्हा त्यांच्या अविनाशी रूपाशी ती एकरूपताच होती. आणि वसुबारसेच्या दिवशी संवत्स पूजा त्या दिवशी होते, त्या दिवशी स्वामीजींनी तुझा अंगीकार केला, गुरु माऊली तुला लाभली, तीच तू माता म्हणून तुझ्या मुलाला अनुग्रह झाला, तेव्हा सवत्स धेनूच होतीस. मोठ्या आनंदाने तिचा मला मेसेज आला की तुम्ही स्वामी नीलवर कृपा केली. ती अद्वैत, तिचे आई वडील, बहिणी मेहुणे, सासू सासरे, तिची ननंद, नंदेचेही यजमान आणि आता मुलगा आणि पुढच्या पिढ्या या स्वामीजींकडे येतात आणि स्वामीजींच्या अनुग्रहित आहेत. तर स्वामीजींनी खरंच कुटुंबाच्या कुटुंब पादाक्रांत केली हे तुमच्या कुटुंबाकडे पाहूनच पडतं. मनोगत फार सुंदर झालं. अनिकेत, माझा जरा वेळेचा गोंधळ होण्याची शक्यता आहे बरं का, कारण हा सत्संग 9:30 संपतो अशी माझी सवय आहे आणि 8:00 सुरू झालाय आणि आता मी घड्याळाकडे पाहिलं तर मला असं वाटलं की आता तर सुरू झाला. पण हा 9:00 संपवायचा याचं मला भान ठेवणं गरजेचं आहे. आज मी अनिकेतला आता तो सापडलाय आपल्याला, त्यामुळं एक दोन अभंग म्हणायला सांगणार आहे.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. सद्गुरु स्वरूप अगाध अपार, सद्गुरु स्वरूप अगाध अपार, कायमी पामर कैसे वानु, कायमी पामर कैसे वानु, कैसे वानु, सद्गुरु स्वरूप अगाध अपार, देखता ची पड़े ब्रह्मादि का मौन, देखता ची पड़े ब्रह्मादि का मौन, निर्गुणाचे गुण कैसे बोलू, निर्गुणाचे गुण कैसे बोलू, कैसे बोलू, सद्गुरु स्वरूप अगाध अपार, सद्गुरु स्वरूप अगाध अपार, नभे ते सगुण नभे ते निर्गुण, नभे ते सगुण नभे ते निर्गुण, तयाचे लक्षण काय सांगू, तयाचे लक्षण काय सांगू, काय सांगू, सद्गुरु स्वरूप अगाध अपार, सद्गुरु स्वरूप अगाध अपार स्वामी म्हणे भाव ठेवा पाया पाशी स्वामी म्हणे भाव ठेवा पाया पाशी तरीच तुम्हासी आतुडेल तरीच तुम्हासी आतुडेल आतुडेल सद्गुरु स्वरूप अगाध अपार काय मी पमर कैसे वानु काय मी पमर कैसे वानु कैसे वानु सद्गुरु स्वरूप अगाध अपार सद्गुरु स्वरूप अगाध अपार अगाध अपार तुझी या प्रेमा उपमा नाही म्हणूनी शरण तुझी ये पाई म्हणूनी शरण तुझी ये पाई तुझी या प्रेमा उपमा नाही म्हणूनी शरण तुझी ये पाई म्हणूनी शरण तुझी ये पाई बंध मोक्ष तुझा खेळ बंध मोक्ष तुझा खेळ निज प्रेमाचा हा कल्लोळ निज प्रेमाचा हा कल्लोळ म्हणूनी शरण तुझी ये पाई म्हणूनी शरण तुझी ये पाई तुझी आम्हासी धरिले तुझी आम्हासी धरिले पद कमली लोळविले पद कमली लोळविले म्हणूनी शरण तुझी ये पाई म्हणूनी शरण तुझी ये पाई तुझी या प्रेमा तुझी साक्षी तुझी या प्रेमा तुझी साक्षी दत्त पडला चरणी रक्षी दत्त पडला चरणी रक्षी म्हणूनी शरण तुझी ये पाई म्हणूनी शरण तुझी ये पाई तुझी या प्रेमा उपमा नाही म्हणूनी शरण तुझी ये पाई म्हणूनी शरण तुझी ये पाई
हरी 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 आता अनिकेत मी मुकुंदरावांना एक अभंग म्हणायला सांगणार आहे मुकुंदरावांचा आणि माझा एक अरे करार असा झाला आहे की ते मला एखादं काव्य चाल पाठवतात आणि मी त्याच्यावर काव्य करतो ते काव्य केल्यावर गरम गरम असताना ते पहिल्यांदा म्हणतात मी त्यांना म्हणायला सांग त्यांनी मला एक महिन्यापूर्वी एक चाल सांगितली ती त्या चालीवर मी काव्य केलं कोडं टाकावं आणि ते सोडवावं तसं ते मला वाटतं पण मी प्रयत्न करतो
हे गुरु तव पदी चित्तरमुदे हे गुरु तव पदी चित्तरमुदे हीच भावना धरुनी निरंतर पथ आक्रमितो हो का खडतर हीच भावना धरुनी निरंतर पथ आक्रमितो हो का खडतर प्रेम कृपेची दाट सावली श्रांत जीवाया सतत लाभुदे हे गुरु तव पदी चित्तरमुदे हे गुरु तव पदी चित्तरमुदे जगत्वंद्यतु पुरुष सनातन आदिदेवतु निधान पावन तत्वपदी समरस होनिया सगुणी प्रीति नित्य नवीदे हे गुरु तव पदी चित्तरमुदे हे गुरु तव पदी चित्तरमुदे शुभ्रवसन निसंग शांत तू मोद भरित आनंद सौख्य तू शुभ्रवसन निसंग शांत तू मोद भरित आनंद सौख्य तो नम्र विवेकी समदर्शन तो मस्तकी तव शुभ हस्त राहुदे हे गुरु तव परी चित्तरमो दे, हे गुरु तव परी चित्तरमो दे। सद्गुरु मूर्ति हृदय वसती, सद्गुरु मूर्ति हृदय वसती, रिझवित से त्या धरुनी विरक्ति, मकरंदासी अनन्यते चे, मकरंदासी अनन्यते चे, विमला भक्ति ज्ञान दान दे, हे गुरु तव पदी चित्तरमो दे, हे गुरु तव पदी चित्तरमो दे, हे हे गुरु तव पदी चित्तरमो दे।
एक प्रश्न देतो, मला 9:30 पर्यंत वेळ नाहीये, मी जिथे काम करतो तिथे बहुतांश बुद्धिवादी किंवा नास्तिक विचारसरणी असणारे लोक आजूबाजूला असतात, त्यांचे बहुतेक विचार रजोगुणी आणि विषयांबद्दलच असतात। त्या लोकांमध्ये दोन केसच्या मध्ये किंवा जेवायला बसावेच लागते, कधी आपणाला कोणाशी कामासंबंधी बोलायचे असते तेव्हाही तिथे जावे लागतेच। बरेचदा मनात तसेच विचार आपल्याला येतात की काय, म्हणजे रजोगुणी विचार असे वाटते। या वातावरणात राहून मन विषण्णही होते, केंद्रातली प्रसन्नता तिथे नाही मिळत। आपण तसेच बनून गेलो तर असं भयही वाटतं। ऑपरेशनमध्ये आपण कामात लक्ष देतो, मध्येच स्मरणही करतो, पण या लोकांच्या मध्ये बसून तसं स्मरण प्रभावीपणे घडत नाही। अगदीच नास्तिक विचार आला तर मी उठूनच जातो, पण प्रत्येक वेळी असं उठून जावं हे बरंही दिसत नाही। कोणीतरी विचित्र ठिकाणी आपल्याला सोडून गेलंय आणि तिथून जाता येत नाही अशी परिस्थिती होते, ती घालमेल कशी दूर करता येईल? असा फार गोड प्रश्न आहे। आपल्याला कोणीतरी या विचित्र ठिकाणी आणून सोडलेलं नाहीये। एकूण संसारोयम अतीव विचित्र हा असंच आचार्य म्हणतात। या संसारामध्ये, म्हणजे या विचित्र अशा संसारामध्ये आपण येऊन पडलेले आहोत ही वस्तुस्थिती आहे। अतिशय तरल व्यक्तीला ही विचित्र परिस्थिती आहे हे समजतं, आणि ज्यांना याचं भान नसतं ते या विचित्र परिस्थितीमध्ये मोठे हास्य विनोद करत आनंदाने विषयामध्ये रमून तशाच प्रकारच्या गोष्टी बोलत ऐकत आपला वेळ व्यतीत करत असतात। आणि जो सावध झालेला असतो त्याला मात्र या परिस्थितीचा फार त्रास होतो। मात्र हे मला मान्य आहे की काही काही ठिकाणी ही परिस्थिती अगदीच विचित्र होऊन जात असणार। काही काही वर्क प्लेसेस अशा असतील की जिथं इतका त्रास होत नसेल, इतका तरी देखील जो सावध आहे आणि जो सत विचारामध्ये रमू पाहतो त्याला कमी अथवा अधिक असेच लोक भेटणार, याच्यात काही शंका नाही। आणि तुम्हालाही अनुभव असेल की तुम्ही जिथं काम करता तिथं याच्यापेक्षा वेगळं वातावरण नसेल. यांना यांचं वातावरण फारच भयानक वाटत असेल आणि तितकं एखाद्याला लाभलं नाही तरी डिस्टर्ब करायला पुरेसं असतं. जग बदलणार नाहीये, जग असंच राहणार आहे. जगामध्ये जे सात्विक राजस आणि तामस गुणांचं प्रमाण आहे तर तेही बदलणार नाहीये. इथं कौरव नेहमी 5 राहणार आहेत आणि पांडव 100, कौरव 100 राहणार आहेत आणि पांडव नेहमी 5च राहणार आहेत. 5% सत्वगुण राहणार आहे. या 5% सत्वगुणामध्ये देखील शुद्ध सत्वाचं आकर्षण असणारे हे 5%, माझी अशी कल्पना आहे की साधारण 5% 20% म्हणजे 1. 5 सत्वगुणांमध्ये 1 व्यक्ती परमार्थाकडे आकृष्ट होईल. बाकीचे जे 4 आहेत तर तेही उत्तम व्यवहार असावा, काम चांगलं करावं, सकाळी उठल्यावर हात जोडावेत आणि शांती समाधानानी जीवन जगावं आहे त्याच्यात समाधान मानणारे आणि याच्या या सुखापेक्षा अधिक सुखाची अपेक्षा न करणारे असे. कारण सत्वगुण देखील सुखामुळे बांधला जातो. त्यामुळं खरं जर पाहायचं झालं तर आपण 1% आहोत. 5% देखील आपण कमी आहोत आणि 100% अगदीच कमी आहोत. असं असल्यामुळं ही अडचण जी यांनी लिहिलेली आहे ती तुम्हाला आम्हाला सगळ्यांना बरोबर आहे. सर, तुम्ही काही कमी वाईट परिस्थितीतून गेलात, मी देखील अशाच परिस्थितीतून गेलो. हे इथं सर बसलेले आहेत शेठ सर, यांची वेगळी कथा नाहीये आणि तुमच्या आमच्या कोणाचीही याच्यापेक्षा वेगळी कथा नाहीये. यांनी म्हटले की 2 ऑपरेशनच्या मध्ये डॉक्टर्सशी बोलताना मला तो असं म्हणतो की फार रजोगुणी आणि विषयाच्या अशा चर्चा चालतात, तर त्या चालणारच आहेत. तुम्ही त्याच्याबद्दल तक्रार करू नका, जगाबद्दल तक्रार नको करायला, असं मी तुम्हाला सांगेन. हे जे जग आहे हे कामापुरतं तुम्ही तिथं जायचं आहे आणि तिथून बाहेर पडायचं आहे. या जगातल्या कोणालाही तुम्ही बदलू शकत नाही. तसंच या जगामध्ये जे समाविष्ट आहेत त्याच्यात एखादा जर तुमचा कोणीच नसेल तर भले आनंदच आहे असं मी म्हणेन, उपहासाने म्हणेन की आनंदच आहे. पण जर कोणी एखाद दुसरा जर भेटला तर त्याच्याशी जरा अधिक सख्य होणं शक्य आहे. पण पैसा, काम, कामना आणि त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातलं यश म्हणजे ईशणा याच्यातून सुटलेली बुद्धिवंत मंडळी अभावानी असतात. एवढ्या मोठ्या फील्डमध्ये जे स्पेशलाइज डॉक्टर्स आहेत, स्पेशलाइज सर्जन आहेत, त्यांच्या हाताखाली काम करताना ते गुणांनी जरी मोठे असले तरी मनानी कसे असतील सांगता येत नाही. त्यांच्या ठिकाणी काय गप्पा गोष्टी चर्चा, त्यांचा अंतरंग काय असेल काही सांगता येत नाही. पेशंटचं काम दुरुस्त करण्याचं आहे आणि अनास्थेटिस्ट म्हणून त्यांच्याबरोबर राहायला लागत असेल तर ती ईश्वराची इच्छा समजायची. आपण कुठेतरी येऊन पडलो आणि सारखा आपल्यावर अन्याय होतो आहे असं आता आपण रडायचं नाही, असं आपण ठरवून टाकू. मीही ते ठरवून टाकलं. मी राजीनामा द्यायला निघालेलो होतो, स्वामीजींनी मला थांबवलं. आपण कारण कुठेही गेलो तरी हेच आहे, त्यामुळे रजोगुणी माणसांच्या चर्चेमध्ये सत्वगुणी माणसाला सत्वगुणी राहता येतं. उलट नंतर जेव्हा हा दृष्टिकोन बदलला, स्वामीजींनी माझा बदलवला असं मी म्हणेन, तेव्हा अशा वातावरणात मी अधिक अंतर्मुखतेचा अनुभव घ्यायला लागलो. जी कासाविषयी होते त्या कासाविषयीतून आत कुठतरी समाधानाकडे जाण्याची अधिक प्रवृत्ती निर्माण होते आणि त्यानंतर म्हणजे घरी आल्यानंतर 10-20 मिनिटातच चांगलं ध्यान होतं. त्या वातावरणाचा लेप लागू न देण्याचा प्रयत्न करणं ही केवढी मोठी संधी मिळालेली आहे. या संधीचा सुसंधीचा जरूर लाभ घ्यावा कारण आपल्या मनासारखा फक्त आपणच असतो. तुम्हाला जरी इथं असलेल्या 200 लोकांना कंपल्सरी एकत्र राहायला सांगितलं तर साधक म्हणून इथं तुम्हाला एकमेक आलेले आहेत तासापुरते बरे वाटतील. एक तासापुरते, दोन तासापुरते, दोन दिवसांपुरते, पण मग नंतर तुम्हाला एकमेकांची प्रकृती इतकी अनुकूल नाही असं लक्षात येईल. तसंच तुम्ही हीही चर्चा कराल की साधक म्हणवतात आणि काय विचार, कसे फिरतात, कसे बोलतात, तुम्ही त्यांच्यातही दोष शोधायला जाल. तुम्ही हे विसराल की आपण जसं स्वतःला सुधारायचा प्रयत्न करतोय तसा तोही बिचारा स्वतःला सुधारायचा प्रयत्न करतोय, त्याला जमेल तितकं करतोय, असे उदार तुम्ही राहणार नाही साधकांच्या बाबत देखील, जे राहायला पाहिजे. तर सर्वांच्या बाबत उदार राहावं असं मी म्हणेन साधकांनी. तो त्याचं बघून घेतोय, त्याचं मन आहे, त्याची बुद्धी आहे, त्याचे विचार आहेत, आपला संबंध काय आहे त्याच्याशी. आपण असे काम वाण्या घरी गुळ त्याचे यातिकुळ काय किजे, त्याचे जास्त फंदात पडायचं काही कारण नाहीये. यांच्याबरोबर डबा खायला लागतो, मला अनुभव आहे. हे सर्वस्वी वाईट नसतात, यांच्यामध्ये चांगुलपणा असतो. त्यांच्या कुठल्या तरी एका भावाकडे पाहून हे फारच वाईट लोक आहेत असं धरू नये, नाहीतर मग आपण एकाएकी एकाला जगाशी भांडतच आलेला अशी आपली परिस्थिती होईल आणि अजून एकटे पडत जाऊ. त्याच्याऐवजी त्यांना आवडणारे आणि आपल्याला आवडणारे काही कॉमन विषय नक्की असतात. आपण काही राक्षसांच्या दुनियेत जाऊन पडलेलं नाहीयेत आणि साधक म्हणून सगळे आपल्या अवतीभोवती असतील अशी कल्पना तशी व्यर्थच आहे. म्हणजे जर गणेशपुरम सारख्या गृहसंस्था सगळ्या पुण्यात झाल्या तर गणेशपुरमला वैशिष्ट्यच काही राहणार नाही, हो की नाही. पसायदानसारखी गृहसंस्था जर सगळ्या पेठांपेठांमध्ये झाली तर पसायदानचं काहीच वैशिष्ट्य राहणार नाही. पण गणेशपुरम या गृहसंस्थेमध्ये आणि पसायदान या गृहसंस्थेमध्ये राहणाऱ्यांनी देखील याचं भान ठेवायला पाहिजे की आपल्याला आवडणारी सगळ्यात आवडती व्यक्ती फक्त आपणच आहोत आणि दुसऱ्याकडे उदारतेने पाहायला पाहिजे आणि तसे पाहतायत म्हणून हे टिकून राहतं. हे साधक विश्व मी आता 200 जणांचं म्हटलं पण 2000 साधक विश्व देखील म्हणूनच टिकून आहे. तुम्ही एकमेकांकडे उदार दृष्टीने पाहता पाहिलं पाहिजे आणि त्याच्यापेक्षाही अधिक उदार दृष्टीने जरा जगतात पाहिलं पाहिजे. रामकृष्ण म्हणत असत की परमेश्वराने निर्माण केलेली सृष्टी तुला रे चोराला काय करायचंय, तो कसा वागतो आणि हा कसा वागतो. परमेश्वरांनी त्याला बुद्धी दिली किंवा त्यांनी त्याच्या प्रकृतीतून मिळवली, तू तुझं पहा, तू तुझी वाटचाल कर. तर अशा ठिकाणी राहत असताना आपल्याला अलिप्तपणाचा विलक्षण अभ्यास करता येतो. असे विषय बाहेर चाललेले असताना आत अंतरंगामध्ये आपण अनुसंधान उलट जास्त टिकवतो. मी कधी कधी अनिच्छेनी सिनेमाला गेलेलो आहे, अनिच्छेनी म्हणजे आता गेल्या किती वर्षात, कधी का आपण तो लग्न झाल्यावर कोणता पाहिला, अमर अकबर अँथनी नाही म्हणते, कोणता पाहिला कोण जाणे. माझा मामेभाऊ आहे, त्याला अजिबात सिनेमाची वगैरे आवड नाही. लग्न झाल्यावर बायकोनी खूप आग्रह केला म्हणून सिनेमाला गेला. ती अगदी नटून आणि तिला फार रसिकतेने गेली आणि हा तिथं झोपला. ती इतकी चिडली म्हणाली की इथून पुढे यांच्याबरोबर सिनेमाला जाणार नाही. तो म्हणाला सुंठे वाजून खोकला गेला. अशा ठिकाणी देखील नाटक सिनेमा कधी कधी विवाह समारंभ इतके भक्केबाज असतात की तिथं पाहून कंटाळा येतो. अतिशय नटलेली मंडळी, दिमाग दाखवणारी मंडळी पाहून कंटाळा येतो. वीट वीट येणं ज्याला म्हणतात तसं होतं. पण आपण केवळ वीट येण्यापर्यंत राहू नये आणि टीकाकार होऊ नये असं मी तुम्हाला सांगेन. तर या भावनेचा उपयोग करून घ्यावा आणि यावेळेला जास्त उत्तम रीतीने आत डोकावता येतं, आपल्या ध्येयवाक्याचं स्मरण करता येतं, सोहम भावनेचं स्मरण करता येतं, नामस्मरण करता येतं, आपण सद्गुरूंबरोबरच आहोत अशा प्रकारची भावना ठेवता येते. एवढ्या लोकांबरोबर अजूनही माझ्याबरोबर एक अदृश्य रीतीने माझे स्वामीजी आहेत अशी भावना ठेवता येते. आणि ही भावना ध्यानामध्ये जशी प्रगती होते तशी या भावनेमध्ये सुद्धा खूप प्रगती होते. आपण त्या दृष्टीने याच्याकडे पाहू. कोणीतरी विचित्र ठिकाणी आपल्याला सोडून गेलंय आणि तिथून जाता येत नाही, इथून कुठं जायचं नाहीये, इथून परमात्म्याला भेटायलाच जायचंय, परमात्मस्वरूपाशी एकरूपतेलाच आपण प्राप्त व्हायचंय. आपण आलोय खरं इथं, आता जिथं आलोय नाईलाजानी आलोय आणि मग इथून आणि कुठं कुठं वर्क प्लेस अमुक तमुक अशा ठिकाणी गेलोय. पण आपलं इथलं येणं हे सार्थकीच करायचं. मला असं वाटतं की या युक्तीनी आपण राहू हा दृष्टिकोन बदलणारा भाग आपण नक्कीच बदलू. कारण इथंच ही स्थिती आहे असं नाही, यांना माहीत नाहीये सगळीकडे ही स्थिती आहे, कमी अधिक प्रमाणात ही स्थिती आहे. आपण आपल्या आत रमण्याचा प्रयत्न या परिस्थितीमध्ये फार तीव्रतेने करू शकतो आणि तो आपण करावा असं मला वाटतं. हरिओम तत्सत. आणि या प्रयत्नाला आपण त्यावेळेला जे तीव्रपणे सद्गुरूंचं स्मरण करतो तर सद्गुरू आपल्याला अनुसंधान राखायला मदत करतात असा होतो असा माझा अनुभव आहे. तुमचाही अनुभव तसाच असेल आणि यांचाही या प्रयत्नांनी असा अनुभव होईल. आणि या परिस्थितीतच माणसाची उलट प्रगती होत असते परमार्थामध्ये देखील. हरिओम तत्सत. 9 वाजले, आपल्या सत्संगाची वेळ संपली. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 स्वामीजी स्वामीजी. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. कली कली शिरू नये म्हणून शुक परीक्षिताला भागवत सांगत असताना अत्यंत शुचिरभूत होऊन शुकाचार्यांनी परीक्षिताला भागवत सांगितलं आणि परीक्षितांनीही परिपूर्ण काळजी घेतली. तरी देखील कली शिरला. विनोबा असं म्हणतात की पाय धुताना थोडा एका ठिकाणी पाय कोरडा राहिला, म्हणजे तिथं शुचिरभूतता कमी पडली आणि तेवढ्या भागातून कली परीक्षितामध्ये आला आणि मग नंतर जगतामध्ये कली आला. तसा हा कोरोना व्हायरस खूप अडवण्याचा प्रयत्न केला, चीननी तर खूप केला, जे तेव्हा आपण हसत होतो नागरिकांवर अत्याचार चाललेत असं म्हणत होतो, त्यांनी त्यांच्या बाजूनी खूप प्रयत्न केला आणि आपणही ती बाजू अगदी भक्कम बंद केली की तिथून हा कली आपल्या इथं येऊ नये. पण हा कली आपल्या इथं इटालीतून आला आणि तो आला पुण्यापर्यंत आला, कुठं फुरसून गेला. एक इंडस्ट्रियल इस्टेट पूर्ण तिथली फॅक्टरी बंद केली आणि त्यांना आयसोलेट करून घरी जायला सांगितलं. तिथं आलेल्या कोणा परदेशी पाहुण्याला लागण झाली असं कळलं. आता 14 दिवस त्यांना तशा प्रकारे सगळ्यांची परीक्षा घेत राहायला लागेल. एक पुण्यात आलेला नंतर निगेटिव्ह झाला, म्हणजे त्याला डिटेक्टही झालं आणि तो त्याच्यातून सुटला देखील असं मला कोणीतरी सांगितलं. तो व्हायरस फ्री झाला. स्वाईन फ्ल्यूच्या वेळेला आपण म्हणजे एकत्रीकरण जे आहे ते एकत्रीकरण अशा वेळेला पणाला लागतं. स्वाईन फ्ल्यूच्या वेळेला आपण मोठी काळजी घेतली आणि कितीतरी काळ केंद्रच बंद ठेवलं, तर एवढी सर्वसाधारण परिस्थिती अजून ओढवलेली नाही आपल्या शहरावर. पण तरी देखील आपण काही काळजी घेणं गरजेचं आहे, त्याबद्दल सद्भक्त मिलिंददादा आपल्याला निवेदन करतील. आपण आत्ताच कुठलं तरी एकदम टोकाचं असं पाऊल उचलणार नाही आहोत, तरी देखील सगळ्यांची सुरक्षितता ही महत्वाची गोष्ट आहे. त्या स्वाईन फ्ल्यूच्या वेळेलाच इथली हवा प्युरिफाय असावी, आपलं जे श्वसन आहे त्याच्यातून जे बाहेर पडेल तर ते ऑपरेशन थिएटरमध्ये ज्या प्रमाणामध्ये प्युरिफिकेशन होतं तसं असावं या हेतूने आपण इथं प्युरिफायर बसवले. हे कुठेही बसवले नाही जात, ऑपरेशन थिएटरमध्ये केवळ असतात इथं तुम्हाला दिसेल. इथं बऱ्याच ठिकाणी ऍडिक्वेट आहेत. तरी देखील जवळचा माणूस शिंकला खोकला तर 1 फुटावर शक्य आहे हा प्युरिफाय, ती हवा तिथं जाऊन प्युरिफाय होईपर्यंत. आणि तो शिंकणारा किंवा खोकणारा प्रत्येक माणूस हा काही कोरोना व्हायरस असणारा नसेल, पण नसेल असं खात्रीने सांगता येणार नाही. अशी परिस्थिती कदाचित आपल्या गावात काही काळाने उद्भवण्याची शक्यता आहे, आत्ता नाहीये पण माहीत कोणालाच नसतं, म्हणून मिलिंददादा निवेदन करणार आहेत.
हेच निवेदन मी करणार होतो आता स्वामीजींनी केलं.
मी त्याची प्रस्ताव